सो कोविड-19 निदान जे लवकरात लवकर करण्यात यावं म्हणून कोविड-19 टेस्टिंग बस जी आहे निर्माण करण्यात आली आणि याचं ग्राफिक जे आहे ते बनवलंय अभिजित कडूस पाटलांनी. सो अभिजित, तू याचं जे ग्राफिक बनवलंय कोविड-19 टेस्टिंग बस, हे ग्राफिक नेमकं काय आहे, याची काय खासियत आहे, काय सांगशील त्याच्याबद्दल?
ऍक्च्युली ही राजू सरांची संकल्पना होती की आम्हाला लोकांपर्यंत पोहोचता आलं पाहिजे आणि लोकांना ती बस पाहिल्यानंतर भीती वाटली नाही पाहिजे. महत्वाची गोष्ट कोविड-19 आता सध्या फार मोठा भीतीदायक विषय आहे की लोकांना शेजारील जरी झाला तरी तो माणूस म्हणतो नाही याच्यापासून 10 फूट लांब राहा आणि याचे संपर्क कमी करा. लोकांची थोडीशी वेगळी भावना आहे कोविड-19 साठी. त्यांनी मला सांगितलं होतं की मला साध्या स्वरूपामध्ये डिझाईन करून हवी आहे आणि ती लोकांपर्यंत इझिली पोहोचली पाहिजे, म्हणजे लोकांनी पाहिल्यानंतर त्यांना आवडली पाहिजे. तर त्या पद्धतीने आम्ही त्याच्यावर 1-2 दिवस काम केलं. 2-3 जणांचे सजेशन्स पण आहेत त्याच्यामध्ये आणि मग ती डिझाईन आम्ही फायनल केली.
सो ही जी कोविड-19 टेस्टिंग बस आहे ही नेमकी कशी आहे तुम्हाला पाहायचं असेल तर माझ्या फेसबुकला आणि इंस्टाग्रामला भेट द्या. RJ Abhineet-RedFM या नावानं मी फेसबुकला आहे आणि मी इंस्टाग्रामला आहे RJ Abhineet या नावानं. ABHINEET 93.5 RedFM पर मैं हूँ अभिनीत, आपके साथ बजाते रहो.